एक ओंकार सतनाम करता पुरख निर्भो निर्वैर अकाल मूरत अजुनी सैभम प्रसाद जप आद सच जुगाद सच है भी सच नानक हुसी भी सच सोच ना हो वही जे सोची लखवार चुप है चुप ना हो वही जे लाए रहा लिवतार भुखे आ भुख ना उतरी जे बन्ना पुरिया भार सहस से आन पालक होए ते इक न चले नाल किव सचे आरा होई है किव कुड़े तुटे पाल हुक्म रजाई चलना नानक लिखे आना हुक्मी होवन आकार हुक्म न कहे आ जाय हुक्मी होवन जी हुक्म मिले वडियाय हुक्मी दुख सुख पाइए एक ना हुक्मी बख्शीस एक हुक्मी सदा पवाइए हुक्मै अंदर सबको बाहर हुक्म न को नानक हुक्म जे बुझे ते हो मैं कहे न कोई गावे को तान होवे किसे तान गावे को दात जाने निसान गावे गावे को विद्या विखम विचार गावे को साज करे तन खे गावे को जी ले फिर दे गावे को जापे दिसे दूर गावे को विखे हादरा कथना कथी नया वै तोट कथ कथ कथी कोटी कोट कोट देदा दे लै दे थक पाए जुगा जुगंतर खाई खाए हुक्मी हुक्म चलाए राह नानक विगसे वे साचा साहिब साचा नाए भाख्या भव अपार हक है मंगे दे दे दात करे दाता फिर के अगे रखिए जित दिसे दरबार मुँह के बोलन बोलिए जित सुन तरे प्यार अमृत वेला सच ना वड्याई विचार करमी आवे कपड़ा नदरी मोख द्वार नानक वह जानिए सब आपे सचिया थप्या न जाए किता न होए आपे आप निरंजन सोए जिन से व्या तिन पाया मान नानक गाविए गुणी निधान गाविए सुनिए मन रखिए भाव दुख पर हर सुख कर ले जाए गुरमुख नादम गुरमुख वेदम गुरमुख रहे आसमाई गुरु ईसर गुरु गोरख बर्मा गुरु पार्वती माई जे हो जाना अखा नाही कहना कथन न जाई गुरा इक दे बुझाई सबना जिया का इक दाता सो मैं विसर न जाई तीर्थ नावा जे तिस पावा बिन पाने के नाए करी जे ती सिरठ उपाई वेखा बिन कर्मा के मिले लई मत विच रतन जवाहर माणिक जे एक गुर की सिख सुनी गुरा इक दे बुझाई सबना जिया का इक दाता सो मैं विसर ना जा जे जुग चारे आर जा होरद सुनी हो नवा खंडा विच जानी है नाल चले सब को चंगा नौर खाए कै जस कीरत जगले जे तिस नदर ना आवई ते वात न पुछे के कीटा अंदर कीट कर दोसी दोस्त रे नानक निर्गुण गुण करे गुणवंतिया गुण दे तेहा कोई न सुजई जी तिस गुण कोए करे सिद्ध पीर सुरनाथ सुनिए धरत तबले आकाश सुनिए दीप लो पताल सुनिए पो न सके काल नानक भगता सदा विगास पाप का नास सुनिए ईसर बर्मा इंद सुनिए मुख सला हनुमंद ਸੁਣੀਐ ਜੋਗ ਜੁਗਤ ਤਨ ਭੇਦ, ਸੁਣੀਐ ਸਾਸਤ ਸਿਮਰਤ ਵੇਦ, ਨਾਨਕ ਭਗਤਾ ਸਦਾ ਵਿਗਾਸ, ਸੁਣੀਐ ਦੁਖ ਪਾਪ ਕਾ ਨਾਸ, ਸੁਣੀਐ ਸਤ ਸੰਤੋਖ ਗਿਆਨ, ਸੁਣੀਐ ਅਠ ਸਠ ਕਾ ਇਸਨਾਨ, ਸੁਣੀਐ ਪੜ ਪੜ ਪਾਵੇ ਮਾਂ, ਸੁਣੀਐ ਲਾਗੇ ਸਹਿਜ ਧਿਆਨ, ਨਾਨਕ ਭਗਤਾ ਸਦਾ ਵਿਗਾਸ, ਸੁਣੀਐ ਦੁਖ ਪਾਪ ਕਾ ਨਾਸ, ਸੁਣੀਐ ਸਰਾ ਗੁਣਾ ਕੇ ਗਾ, ਸੁਣੀਐ ਸੇਖ ਪੀਰ ਪਾਤਸ਼ਾਹ, ਸੁਣੀਐ ਅੰਦੇ ਪਾਵੇ ਰਾ, ਸੁਣੀਐ ਹੱਥ ਹੋਵੇ ਅਸਗਾ, ਨਾਨਕ ਭਗਤਾ ਸਦਾ ਵਿਗਾ, ਸੁਣੀਐ ਦੁਖ ਪਾਪ ਕਾ ਨਾਸ, ਮੰਨੇ ਕੀ ਗਤ ਕਹੀ ਨਾ ਜਾਏ, ਜੇ ਕੋ ਕਹੇ ਪਿੱਛੇ ਪਛਤਾਏ, ਕਾਗਦ ਕਲਮ ਨਾ ਲਿਖਣ ਹਾਰ, ਮੰਨੇ ਕਾਬੈ ਕਰਨ ਵਿਚਾਰ, ਐਸਾ ਨਾਮ ਨਿਰੰਜਣ ਹੋਏ, ਜੇ ਕੋ ਮਨ ਜਾਣੈ ਮਨ ਕੋ, ਮੰਨੈ ਸੁਰਤ ਹੋਵੇ ਮਨ ਬੁੱਧ, ਮੰਨੈ ਸਗਲ ਭਵਨ ਕੀ ਸੁਧ, ਮੰਨੈ ਮੂੰਹ ਚੋਟਾ ਨਾ ਖਾਏ, ਮੰਨੈ ਜਮ ਕੇ ਸਾਥ ਨ ਜਾਏ, ਐਸਾ ਨਾਮ ਨਿਰੰਜਣ ਹੋਏ, ਜੇ ਕੋ ਮਨ ਜਾਣੈ ਮਨ ਕੋਏ, ਮੰਨੈ ਮਾਰਗ ਠਾਕ ਨ ਪਾਏ, ਮੰਨੈ ਪਤ ਸਿਓ ਪ੍ਰਗਟ ਜਾਏ, ਮੰਨੈ ਮਗਨਾ ਚਲੈ ਪੰਥ, ਮੰਨੈ ਧਰਮ ਸੇਤੀ ਸੰਬੰਧ, ਐਸਾ ਨਾਮ ਨਿਰੰਜਣ ਹੋਏ, ਜੇ ਕੋ ਮਨ ਜਾਣੈ ਮਨ ਕੋਏ, ਮੰਨੈ ਪਾਵੇ ਮੋਖ ਦੁਆਰ, ਮੰਨੈ ਪਰਵਾਰੈ ਸਾਧਾਰ, ਮੰਨੈ ਤਰੇ ਤਾਰੇ ਗੁਰਸਿੱਖ, ਮੰਨੈ ਨਾਨਕ ਭਵੇ ਨ ਭਿੱਖ, ਐਸਾ ਨਾਮ ਨਿਰੰਜਣ ਹੋਏ, ਜੇ ਕੋ ਮਨ ਜਾਣੈ ਮਨ ਕੋਏ, ਪੰਚ ਪਰਵਾਨ ਪੰਚ ਪ੍ਰਧਾਨ, ਪੰਚ ਪਾਵੇ ਦਰਗੈ ਮਾਨ, ਪੰਚ ਸੋਹੇ ਦਰ ਰਾਜਾਂ, ਪੰਚਾ ਕਾ ਗੁਰੂ ਏਕ ਧਿਆਨ, ਜੇ ਕ को कह करे विचार, करते के करने नाही सुमार। तौल धर्म दया का पूत, संतोख थाप रखे आज न सूत। जे को बुझे हो वे सचियार, तबले ऊपर किता पार। धरती होर परे होर हो, तिसते पार तले कवन जोर। जी जात रंगा के नाप, सबना लिखिया बुड़ी कलाम। यह लेखा लिख जाने को लेखा लिखिया किता हो, किता तान सवाल रूप, किती दात जाने कौन खूत। किता पसा एको कवा, तिस्ते होए लख दरिया। कुदरत कवन कहा विचार, वारिया न जावा एक बार। जो तुद भावे साई फली खार, तू सदा सलामत निरंकार। असंख जप असंख भाव, असंख पूजा असंख तपथाव। असंख ग्रंथ मुख वेद पाठ, असंख जोग मन रहे उदास। असंख भक्त गुण ज्ञान विचार, असंख सती असंख दाता। असंख सूर मुखसार, असंख मौन लिवलाए तार। कुदरत कवन कहा विचार, वारिया न जावा एक बार। जो तुद भावे साई भली कार, तू सदा सलामत निरंकार। असंख मूर्ख अंध घोर, असंख चोर हराम खोर। असंख अमर कर जाए जोर, असंख गलवड हत्या कमाए। असंख पापी पाप कर जाए, असंख कुड़े यार कुड़े फिराए। असंख मलेश मल पख खाए, असंख निंदक सिर करे पार। नानक नीच कहे विचार, बारिया न जावा एक बार। जो तुद भावे साई भली खार, तू सदा सलामत निरंकार। असंख नाप असंख थाप, अगम अगम असंख लो। असंख कह सिर पार हो, अखरी नाम अखरी सो। ਅਖਰਾ ਸਿਰ ਸੰਜੋਗ ਵਖਾਣ ਜਿਨੇ ਲਿਖੇ ਤਿਸ ਸਿਰ ਨਾਹੀ ਜਿਵ ਫੁਰਮਾਏ ਤਿਵ ਤਿਵ ਪਾਹੇ ਜੇਤਾ ਕੀਤਾ ਤੇਤਾ ਨਾਉ ਵਿਣ ਨਾਵੇ ਨਾਹੀ ਕੋ ਥਾ ਕੁਦਰਤ ਕਵਨ ਕਹਾ ਵਿਚਾਰ ਵਾਰਿਆ ਨਾ ਜਾਵਾ ਇੱਕ ਵਾਰ ਜੋ ਤੁਧ ਭਾਵੈ ਸਾਈ ਭਲੀ ਕਾ ਤੂੰ ਸਦਾ ਸਲਾਮਤ ਨਿਰੰਕਾਰ ਭਰੀਐ ਹੱਥ ਪੈਰ ਤਨ ਦੇ ਪਾਣੀ ਧੋਤੇ ਉਤਰ ਸਖੇ ਮੂਤ ਪਲੀਤੀ ਕੱਪੜ ਹੋਏ ਦੇ ਸਾਬਣ ਲਈਏ ਉਹ ਧੋਏ ਭਰੀਏ ਮਤ ਪਾਪਾ ਕੈ ਸੰਗ ਹੋ ਧੋ ਪਹਿਨਾਵੇ ਕੈ ਰੰਗ ਪੁੰਨੀ ਪਾਪੀ ਆਖਣ ਨਾਹੀ ਕਰ ਕਰ ਕਰਨਾ ਲਿਖ ਲੈ ਜਾ ਆਪੇ ਬੀਜ ਆਪੇ ਹੀ ਖਾ ਹੁਕਮੀ ਹਾਵੋ ਜਾ ਤੀਰਥ ਤਪ ਦਇਆ ਦਤ ਦਾਨ ਜੇ ਕੋ ਪਾਵੇ ਤਿਲ ਕਾ ਮਾਣ ਸੁਣਿਆ ਮੰਨਿਆ ਮਨ ਕੀਤਾ ਪਾਉ ਅੰਤਰਗਤ ਤੀਰਥ ਮਲ ਨਾਉ ਸਭ ਗੁਣ ਤੇਰੇ ਮੈਂ ਨਾਹੀ ਕੋਏ ਵਿਣ ਗੁਣ ਕੀਤੇ ਭਗਤ ਨਾ ਹੋਏ ਸੁਵਸਤ ਆਥ ਬਾਣੀ ਬਰਮਾਉ ਸਤ ਸੁਹਾਣ ਸਦਾ ਮਨ ਚਾਉ ਕਵਣ ਸਵੇਲਾ ਵਖਤ ਕਵਣ ਕਵਣ ਥਿਤ ਕਵਣ ਵਾਰ ਕਵਣ ਸਿਰੁਤੀ ਮਾਹ ਕਵਣ ਜਿਤ ਹੋਆ ਕਾਰ ਵੇਲ ਨਾ ਪਾਈਆ ਪੰਡਤੀ ਜੇ ਹੋਵੇ ਲੇਖ ਪੁਰਾਣ ਵਖਤ ਨਾ ਪਾਇਓ ਕਾਦੀਆ ਜੇ ਲਿਖਣ ਲੇਖ ਕੁਰਾਣ ਥਿਤਵਾਰ ਨਾ ਜੋਗੀ ਜਾਣੈ ਰੁਤਮਾ ਨਾ ਕੋਈ ਜਾ ਕਰਤਾ ਸਿਰ ਠੀਕ ਸਾਜੈ ਆਪੇ ਜਾਣੈ ਸੋਈ ਕਿਵ ਕਰ ਆਖਾ ਕਿਵ ਸਾਲਾਹੀ ਕਿਉਂ ਵਰਨੀ ਕਿਵ ਜਾਣ ਨਾਨਕ ਆਖਣ ਸਭ ਕੋ ਆਖੈ ਇੱਕ ਦੂ ਇੱਕ ਸਿਆਣ ਵੱਡਾ ਸਾਹਿਬ ਵੱਡੀ ਨਾਹੀ ਕੀਤਾ ਜਾਕਾ ਹੋਵੇ ਨਾਨਕ ਜੇ ਕੋ ਆਪੋ ਜਾਣੇ ਅੱਗੇ ਗਿਆ ਲਾਪਤਾਲ ਲੱਖ ਅਗਾਸਾ ਅਗਾਸ ਹੋੜਕ ਓੜਕ ਪਾਲ ਥੱਕੈ ਵੇਦ ਕਹਿਣ ਇੱਕ ਬਾਤ ਸਹਿਸ ਅਠਾਰਾ ਕਹਿਣ ਕਤੇ ਬਾ ਅਸਲ ਇੱਕ ਤਾਤ ਲਿਖਾ ਹੋਏ ਤਾਂ ਲਿਖੀਐ ਲਿਖੇ ਹੋਏ ਵਿਨਾਸ ਨਾਨਕ ਵੱਡਾ ਆਖੀਐ ਆਪੇ ਜਾਣਿਆ ਸਾਲਾ ਹੀ ਸਾਲਾ ਐਥੀ ਸੁਰਤ ਨਾ ਪਾਈਆ ਨਦੀਆ ਅਥੇਵਾ ਪਵੇ ਸਮੁੰਦ ਨਾ ਜਾਣੀਐ ਸਮੁੰਦ ਸਾ ਸੁਲਤਾਨ ਗਿਰਹਾ ਸੇਤੀ ਮਾਲ ਥਨ ਕੀੜੀ ਤੁਲਨਾ ਹੋਵਣੀ ਜੇ ਤਿਸ ਮਨੋ ਨ ਵਿਸਰੈ ਅੰਤ ਨ ਸਿਫਤੀ ਕਹਿਣ ਨ ਅੰਤ ਅੰਤ ਨ ਕਰਨੈ ਦੇਣ ਨ ਅੰਤ ਅੰਤ ਨ ਵੇਖਣ ਸੁਣਨ ਨ ਅੰਤ ਅੰਤ ਨ ਜਾਪੈ ਕਿਆ ਮਨ ਮੰਤ ਅੰਤ ਨ ਜਾਪੈ ਕੀਤਾ ਆਕਾਰ ਅੰਤ ਨ ਜਾਪੈ ਪਰਵਾਰ ਅੰਤ ਕਾਰਨ ਕੀਤੇ ਬਿਲਲਾਹੇ ਤਾਂ ਕੈ ਅੰਤ ਨ ਪਾਏ ਜਾਹੇ ਇਹ ਅੰਤ ਨ ਜਾਣੈ ਕੋਏ ਬਹੁਤਾ ਕਹੀਐ ਬਹੁਤਾ ਹੋਏ ਵੱਡਾ ਸਾਹਿਬ ਉੱਚਾ ਥਾ ਉੱਚੇ ਉੱਪਰ ਉੱਚਾ ਨਾਉ ਹੇ ਬੜੀ ਉੱਚਾ ਤਿਸੇ ਉੱਚੇ ਕੋ ਜਾਣੇ ਸੋਏ ਜੇ ਵੜਿਆਪ ਜਾਣੇ ਆਪਿਆ ਨਾਨਕ ਨਦਰੀ ਕਰਮ ਲਿਖਿਆ ਨਾ ਜਾਏ ਵੱਡਾ ਦਾਤਾ ਤਿਲ ਨਾ ਤਮਾਏ ਕਿਤੇ ਮੰਗੈ ਜੋਧ ਅਪਾਰ ਕਿਤੇ ਗਣਤ ਨਹੀਂ ਵਿਚਾਰ ਕਿਤੇ ਖਪ ਟੁੱਟੈ ਵੇਕਾਰ ਕਿਤੇ ਲੈ ਲੈ ਮੁਕਰ ਪਾਹੇ ਕਿਤੇ ਮੂਰਖ ਖਾਹੀ ਖਾਹੇ ਕਿਤੇ ਅਦੁੱਖ ਭੂਖ ਸਦਮਾਰ ਇਹ ਭੀ ਦਾਤ ਤੇਰੀ ਦਤਾ ਬੰਦ ਖਲਾਸੀ ਪਾਣੇ ਹੋਏ ਹੋਰ ਆਖ ਨਾ ਸਕੈ ਖੋਏ ਜੇ ਕੋ ਖਾਇਕ ਆਖਣ ਪਾਏ ਉਹ ਜਾਣੇ ਜਿਤਿਆ ਮੂੰਹ ਖਾਏ ਆਪੇ ਜਾਣੇ ਆਪੇ ਦੇ ਆਖੇ ਸੇ ਭੇ ਕੇ جسنو بخشے صفت صلاح، نانک پات ساہی پات ساہ، امل گن امل وپار، امل وپاریے امل بھنڈار، امل آوے امل لے جائے، امل بھائے امل سمائے، امل دھرم امل دیوان، امل تل امل پروان، امل بخشیس امل نسان، امل کرم امل فرمان، املو امل آخیا نہ جائے، آخ آخ رہے لب لائے، آخے وید پاٹھ پران، آخے پڑھے کرے بکھیان، آخے برمے آخے اند، آخے گوپی تھے گوبند، آخے اسر آخے سد، آخے کتے کتے بدھ، آخے دان بے آخے دے، آخے سر نر من جن سیب، کتے آخے اکھن پاہے، کتے کہہ کہہ اٹھ اٹھ جائے، کتے کتے ہور کرے تایاک نہ سکے کے کے، جیوڑ بھاوے تیوڑ ہوئے، نانک جانے سچا سوئے، جے کو آکھے بول بگاڑ، تھا لکھیے سر گوارا گوار، سو در کے ہا سو گھر کے ہا، جت بے سرب سمالے، بجے ناد انیک اسنکھاں، کتے واون ہارے کتے راگ پری سیوں کہی ہیں، کتے گاون ہارے گاوے تہنوں پاؤن پانی بے سنتر، گاوے راجا دھرم دوارے، گاوے چت گپت لکھ جانے لکھ لکھ دھرم وچارے، گاوے اسر برما دیوی سوہن صدا سوارے، گاوے اند اندراسن بیٹھے دیوتیاں درنالے، گاوے سدھ سمادھی اندر گاون ساد وچار، گاون جتی ستی سنتوکھی گاوے ویر کرار، گاون پنڈت پڑھن رکھی سر جگ جگ ویدا نالے، گاوے موہنی آمن موہن، گاوے موہنی آمن موہن، سرگا مچ پیالے، گاون رتن اپائے تیرے 68 तीर्थ नाले गावे जोध महाबल सूरा गावे खानी चारे गावे खंड मंडल वर पंडा कर कर रखे तारे से तुदनो गावे जो तुद पावन रते तेरे भगत रसाले होर केते गावन से मैं चित ना आवन नानक क्या विचारे सोई सोई सदा सच साहिब सचा सची नाई हैप्पी होसी जाए ना जासी रचना जिन रचाई रचना जिन रचाई रंगी रंगी पाती कर कर जिनसी माया जिन उपाय कर कर वेखे किता अपना जीव तिस दी वड़ियाई जो तिस भावे सोई करसी हुक्म न करना जाई सो पात साहा साहा पात साहिब नानक रहन रजाई मुंदा संतोख शर्म पत छोड़ी ध्यान की करे विभूत खिंदा काल कुवारी काया जुगत डंडा प्रतीत आई पंथी सगल जमाती मन जीते जग जीत आदेश तिसे आदेश आदि अनिल अनाद अनाहत जुग जुग एको वे भुगत ज्ञान दया भंडारण खट खट वाजे नाद आप नाथ नाथी सब जाकी रिद सिद्ध अवरा साद संजोग विजोग दुएकार चलावे लेखे आवे भाग आदेश तिसे आदेश आदि अनिल अनाद अनाहित जुग जुग एको वेस एका माई जुगत वे आई तिन चेले परवान एक संसारी एक भंडारी एक लाए दीवान जिव तिस भावे तिवे चलावे जिव होवे फरमान ओ वेखे ओना नदर न आवे बहुत आए विडान आदेश तिसे आदेश आदि अनिल अनाद अनाहत जुग जुग एको वे हसन लोए लोए भंडार जो किछ पाया सो एकावार कर कर विखे सिरजनहार नानक सच्चे की सच्ची कार आदेश तिसे आदेश आदि अनिल अनाद अनाहत जुग जुग एको वेस इक दूजी बो लख होए लख होवे लख वीस लख लख गेड़ा अखिए एक नाम जगदीस एतरा हे पत पवड़िया चढ़िए होए इक्कीस सुन गल्ला आकाश की किताया ईरीस नानक नदरी पाई है कुड़ी कुड़े ठीस अखण जोर चुपे ना जो जोर ना मंगण देण ना जो जोर ना जीवन मरण ना जो राजमाल मनसोर जोर न सुरती ज्ञान विचार जोर न जुगती छुटे संसार जिस हथ जोर कर वेखे सोए नानक उत्तम नीच न खोए राती रुती तिथि वार पवन पानी अग्नि पाताल तिस विच धरती थाप रखी धर्मसाल तिस विच जी जुगत के रंग तिनके नाम अनेक अनंत कर्मी कर्मी होए विचार सच्चा आप सच्चा दरबार तिथे सोहन पंच परवान नदरी कर्म पवैन सान कच पकाई उथे पाए नानक गया जप जाए धर्म खंड काए हो धर्म ज्ञान खंड का आखो कर्म केते पवन पानी वै संतर केते कान महेश केते बर में काड़त घड़िए रूप रंग के वेश केतिया कर्म भूमि मेर केते केते धूप देश केते इंद चंद सुर केते केते मंडल देश केते सिद्ध बुद्ध नाथ केते केते देवी वेश केते देव दानव मुन केते केते रतन समुंद केतिया खानी केतिया बाणी केते पात नरंद केतिया सुरती सेवक केते नाम खंड मह ज्ञान प्रचंड तिथे नाद विनोद कोड अनंद सर्म खंड की बाणी रूप तिथे काढ़त खड़ी है बहुत अनूप ताकिया गला कथिया ना जा जे को कहे पिछे पछताए तिथे खड़ी है सुरत मत मन बुद्ध तिथे खड़ी है सुरा सिदा की सुध कर्म खंड की बाणी सूर तिन मैं राम रहे भरपूर तिथे सीतो सीता महिमा माए ताके रूप न कथने जाए ना ओ मरे न ठगे जाए जिनके राम वसे मन माए तिथे भगत वसे के लो करे आनंद सच्चा मन सो सच खंड वसे निरंकार कर कर विखे नदर निहाल तिथे खंड मंडल वर भंड जे को कथे ते अंत न अंत तिथे लो अकार जिव जिव हुक्म तिवे तिवकार विखे विगसे कर विचार नानक कथना खरड़ा सार जत पहारा धीरज सुनियार आहरण मत वेद हथियार खला अग्न तपताओ भांडा भाओ अमृत तित ठाल घड़ी है शब्द सच्ची ठकसाल जिनको नदर कर्म तिनका नदरी नदर निहा सलोक पवन गुरु पाणी पिता माता धरत महत दिवस रात दोए दाई दाया खेले सगल जगत चंगियाइया बुरियाइया वाचे धर्म हदूर करमी आपो अपनी के नेड़े के दूर जिन्नी नाम ते आया गए मसकत काल नानक ते मुख उजले केती छुट्टी